पंढरग पुरामंदी चुळी घेतो माझा मामा ग मामा सईबाई ग बाई चुळी घेतो माझा मामा सोन्याचा ग सुई द्वार टिप घाली सती बामा ग बामा सईबाई ग बाई टिप घाली सती बामा पंढरा ग पुरा मंदी चुळी घेतो माझा भाऊ ग भाऊ सईबाई ग बाई चुळी घेतो माझा भाऊ सोन्याचा ग सुई द्वार टिप घाली नाम देऊ ग देऊ सईबाई ग बाई टिप घाली नाम देऊ पंढरा ग पुरा मंदी बारायची चौदा मोर्या ग मोर्या सईबाई ग बाई बारायची चौदा मोर्या आचिर कमी नाली पाणी गेल ग्वापाळ पुऱ्या ग पुऱ्या सईबाई ग बाई पाणी गेल ग्वापाळ पुऱ्या आशी पंढरीला गेले उभी राहिले चिऱ्यावरी ग वरी सईबाई ग बाई राहिले चिऱ्यावरी नदार ग माझी गेली टलाच्या तुऱ्यावरी ग वरी सईबाई ग बाई टलाच्या तुऱ्यावरी आशी पंढरीला गेले विराहिले दोंड्यावरी ग वरी सईबाई ग बाई राहिले दोंड्यावरी नादार माझी गेली रक्मिणीच्या गोंड्यावरी ग वरी सईबाई ग बाई रक्मिणीच्या गोंड्यावरी गोरी ग रक्मिण काळे विठ्ठलाला दिली ग दिली सईबाई ग बाई काळ्या विठ्ठलाला दिली मोत्या ग पवळ्याची कोण्या जडा जडी केली ग केली सईबाई ग बाई कोण्या जडा जडी केली सोळा ग सतरा नारी देव बोगी तो अंध्यारी ग यारी सईबाई ग बाई देव बोगी तो अंध्यारी जळती समय रक्मिण बाईच्या मंद्यारी ग यारी सईबाई ग बाई रक्मिण बाईच्या मंद्यारी सोळा ग सतरा नारी नारी गाली ती दिंगाना गयाना सईबाई ग बाई नारी गाली ती दिंगाना रक्मिणी वाचून इडा देवाचा रंगाना गयाना सईबाई ग बाई इडा देवाचा रंगाना पंढरी कालयती जनाबाईची झोपडी गयडी सईबाई ग बाई जनाबाईची झोपडी हातात टाळईना देऊनी गाला तातडी गयडी सईबाई ग बाई देऊनी गाला तातडी
गावाच्या कालयती जना करीती
वाकरी गयरी सईबाई ग बाई जना करी ती वाकरी
तेव्हा गविठल तिथ राहिला
चाकरी गयरी सईबाई ग बाई तिथ राहिला चाकरी आळंदी पसुनी देऊ जवळ सांगती गयती सईबाई ग बाई देऊ जवळ सांगती ज्ञानोबा तुकाराम एकत्र पला नादती गयती सईबाई ग बाई एकत्र पला नादती आसाळंदीचा मासा देऊला जातो कसा ग कसा सईबाई ग बाई देऊला जातो कसा देवा ग तुकुबाचा साधूचा नेम तसा ग तसा सईबाई ग बाई साधूचा नेम तसा आळंदी सुने देव राहिली परताना लगयला सई बाई गवाई राहिली परतनाला देव ग तुकु बाऊ बसाधु कीर्तना लगयला सई बाई गवाई उबसाधु कीर्तनाला आळंदी पसुने देवचा देवा दिस ग दिस सई बाई गवाई देवचा देवा दिस देव ग तुकुबा साधु कीर्तनाला बस ग बस सई बाई गवाई साधु कीर्तनाला बस आळंदी सारवली इंद्रयणी चगाळा निगयानी सई बाई गवाई इंद्रयणी चगाळानी आसी समद घेतली पाच वर्षाच्या बाळा निगयानी सई बाई गवाई पाच वर्षाच्या बाळानी आळंदी माळावरी कोणनंद्रू कलावली गयली सई बाई गवाई कोणनंद्रू कलावली आसी बाळा यांना माझ्या वर करायला सावली गयली सई बाई गवाई वर करायला सावली आळंदी माळावरी कोण सुपारी पडली गयली सई बाई गवाई कोणी सुपारी पडली आयने माझ्या वारस सोडली गयली सई बाई गवाई तिथ वारस सोडली